उठतो तो रोज उठवल्याशिवाय होत नाही पहाट जो अरवल्याशिवाय असेल तो कोण कोंबडे दादा शिवाय कोंबडे दादा शिवाय
अरुण देवाने आकाशातून डोकावून पाहिलं. आभाळ लाल लाल दिसत होत. झाडांची पानं चमकत होती. फुलं फुलली होती. वारा वाहत होता. अरुण देव सगळी शोभा पाहू लागले. सगळीकडे फिरू लागले. कोंबडा आरवला. सगळे पक्षी उठले. पक्षी किलबिल करू लागले. आकाशात उडू लागले. जमिनीवर येऊन दाणे टिपू लागले. एका झाडाखाली एक चिमणी रडत बसली होती. तिचा एक पंख तुटला होता. तिला नीट उडता येत नव्हतं. तिचा एक डोळा फुटला होता. तिला नीट दिसत नव्हतं. तिचा एक पाय लंगडा होता. तिला नीट फिरताही येत नव्हतं. ती झाडाखाली बसून रडत होती. त्या झाडाजवळ एक कबूतर आलं. चिमणी कबूतराला म्हणाली, कबूतरा मला एखादा दाणा दे रे. कबूतर म्हणाले, मी नाही देत दाणा. चिमणी म्हणाली, मला तहान लागली आहे, थोडं पाणी दे रे. कबूतर म्हणालं, मी नाही देत पाणी. कबूतर उडून गेलं. चिमणी तिथंच रडत बसली. काही वेळानं तिथं आली एक साळुंकी. साळुंकी गाणं गात होती. तिनं चिमणीचं रडणं ऐकलं. ती चिमणीवर रागावली. ती म्हणाली, चिमणे चिमणे रडतेस काय, माझं गाणं ऐक. चिमणी म्हणाली, मला भूक लागली आहे, मला तहान लागली आहे. साळुंकी म्हणाली, मग खूप दाणे खा, पाणी पी, रडतेस कशाला. चिमणी म्हणाली, मला उडता येत नाही, मला दिसत नाही, मला चालता येत नाही, म्हणून मी रडते. साळुंकी म्हणाली, रडतेस तर रडत बैस, मी तुला काही एक देत नाही, मी जाते दुसरीकडे गाणं गायला. साळुंकी उडून गेली. चिमणी तिथंच रडत बसली. काही वेळानं तिथं एक कोंबडा आला. कोंबडा म्हणाला, चिमणे चिमणे तू का रडतेस. चिमणी म्हणाली, मला उडता येत नाही, मला फिरता येत नाही, मला नीट दिसत नाही, मला भूक लागली आहे, तहान लागली आहे. कोंबडा म्हणाला, मग चल माझ्या घरी. कोंबड्यानं चिमणीला पाठीवर घेतलं. त्यानं चिमणीला घरी आणलं. तिला दाणे दिले, पाणी दिलं. चिमणीला बरं वाटलं. मग कोंबडा चिमणीला म्हणाला, चिमूताई तू इथंच राहा, आम्ही सगळेजण दाणे टिपायला बाहेर जातो, तू घरी राहा, घराची राखण कर. चिमणी म्हणाली, कोंबडे दादा तू किती चांगला आहेस, देव तुझं भलं करो. अरुण देव फिरत फिरत तिथं आले होते. अरुण देवानी सगळं पाहिलं. अरुण देवानी सगळं ऐकलं. ते लगेच पुढं आले. ते कोंबड्याला म्हणाले, जो चांगला वागतो तो मला आवडतो, जो दया करतो तो मला आवडतो, मी त्याला बक्षीस देतो. कोंबड्या तुला काय हवं ते सांग. कोंबडा म्हणाला, देवा मला काही नको, मी चांगला खातो पितो मजा करतो. देवा चिमणीला चांगलं करा, तिचा फुटका डोळा नीट करा, लंगडा पाय नीट करा, तुटका पंख नीट करा, चिमणीला चांगलं करा. अरुण देवानी चिमणीच्या अंगावरून हात फिरवला. चिमणीचा फुटका डोळा चांगला झाला. तिचा तुटका पंख चांगला झाला. तिचा लंगडा पाय चांगला झाला. ती चिवचिव करू लागली. आनंदानं नाचू लागली. तिनं अरुण देवाला नमस्कार केला. अरुण देवाजवळ खूप फुलं होती. अरुण देवानं एक लाल भडक फूल कोंबड्याच्या डोक्यावर ठेवलं. फूल तिथंच चिकटलं. त्या फुलाचा तुरा झाला. अरुण देव आकाशात निघून गेले. रोज सकाळी कोंबडा लवकर उठतो. तो अरुण देवाला नमस्कार करतो. तो म्हणतो, तू तूच तू देवा, तू तूच तू, तू तूच तू देवा, तू तूच तू।